आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात काल 61.76% मतदान। सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारानंही धरला जोर। देशभरात विविध दुर्घटनांमध्ये 48 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 6 नवजात अर्भकांचाही समावेश। पायल कापडिया यांच्या ऑल वी इमॅजिन एज लाईट या चित्रपटानं प्रतिष्ठेचा ग्रँड पिक्स पुरस्कार पटकावत रचला इतिहास। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज विजेतेपदासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत। लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात काल 61.76% मतदान झालं। कालच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधल्या 14, हरियाणातल्या 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी 8, दिल्लीतल्या 7, ओडिशातल्या 6, झारखंडमधल्या 4 आणि जम्मू काश्मीरमधल्या 1 जागेसाठी मतदान झालं। जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग राजौरी लोकसभा मतदारसंघात 54% मतदान झालं असून हे प्रमाण गेल्या 35 वर्षातलं सर्वाधिक आहे। पश्चिम बंगालमध्ये 80%, ओडिशात 71%, झारखंडमध्ये 64%, हरियाणामध्ये 62%, दिल्लीमध्ये 58%, बिहारमध्ये 55%, तर उत्तर प्रदेशात 54% मतदान झालं आहे। काँग्रेस आणि समाजवादी पक्ष मतपेढीच्या राजकारणाच्या अधीन असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी पक्षांवर टीका केली। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यातल्या प्रचारासाठी प्रधानमंत्री आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी मिर्झापूर इथं प्रचारसभा घेतली। विरोधी पक्षांना मतपेटीच्या राजकारणासाठी गरीब आणि मागासवर्गांच्या हक्कांवर गदा आणायची आहे असा आरोप त्यांनी केला। भाजप देशातल्या गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित असल्याचं ते म्हणाले। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी प्रचारानं वेग घेतला आहे। प्रधानमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात घुसी आणि बाजगाव इथंही प्रचारसभेला संबोधित करणार आहेत। केंद्रीय मंत्री अमित शाह बिहारमध्ये कारकट आणि सारासर तसंच पंजाबमध्ये प्रचारसभा घेणार आहेत। अखेरच्या टप्प्यासाठी विरोधी पक्षांचाही जोरात प्रचार सुरू आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज हिमाचल प्रदेशमध्ये नाहन आणि उना इथं प्रचारसभा घेणार आहेत। समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव उत्तर प्रदेशात बलिया आणि सलेमपूर इथं प्रचार करणार आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज पंजाबमध्ये भटिंडा इथं सभेला संबोधित करणार आहेत। राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव बिहारमध्ये बक्सर, नालंदा, अराह आणि पाटलीपुत्र इथं प्रचारसभा घेणार आहेत। राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या होत असलेल्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल 2 उमेदवारांची घोषणा केली। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून जेएम अभ्यंकर यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी 1 जुलै रोजी होणार आहे। दिल्लीतल्या विवेक विहार परिसरातल्या बाल रुग्णालयाला लागलेल्या आगीत 6 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला। काल रात्री लागलेल्या या आगीत 12 बालकांची सुटका करण्यात आली असून यापैकी 1 बाळ आयसीयूमध्ये असून 5 बालकांवर अन्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे। गुजरातच्या राजकोट इथल्या नाना मावा मार्गावर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। मृतांमध्ये 9 लहान मुलांचा समावेश आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन या गेम झोनमध्ये आले होते। अग्निशमन दलानं तातडीनं या आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आलं असून राजकोटमधली सर्व गेम झोन बंद करण्याचे आणि त्याचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या कुटुंबाला 4 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून या घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेबद्दल दुःख झाल्याची भावना व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय। उत्तर प्रदेशमधल्या शाहजानपूर इथं काल झालेल्या बस अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही बस भाविकांना घेऊन सीतापूरहून उत्तराखंडला जात होती त्यावेळी ट्रकनं बसला धडक दिल्यानं हा अपघात झाला. काश्मीरच्या कुलगामा खोऱ्याच्या निपोरा इथं काल संध्याकाळी झालेल्या अपघातात पंजाबमधून आलेल्या 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. काजीकुंडहून श्रीनगरकडे येत असताना निपोरा भागातल्या ग्रीड स्थानकानजीक त्यांचं वाहन रस्त्यावरून घसरल्यानं हा अपघात झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. दिग्दर्शक पायल कापडिया यांच्या ऑल वी इमॅजिन एज लाईट या चित्रपटानं कान चित्रपट महोत्सवात ग्रँड पिक्स हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावत इतिहास रचला आहे. पायल यांचा चित्रपट गुरुवारी या महोत्सवात दाखवण्यात आला. गेल्या 30 वर्षाच्या कान चित्रपट महोत्सवात मुख्य स्पर्धेत दाखल झालेला त्याचप्रमाणे कोणत्याही भारतीय महिला दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांसाठींचे गो ब देवल स्मृती पुरस्कार जाहीर झाले असून व्यावसायिक नाटकांमध्ये नियम व अटी लागू या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार घोषित झाला आहे. या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना तर अभिनेता संकर्षण कराडेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याबरोबर लेखनाचाही पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाचा पुरस्कार नवी मुंबईच्या शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान या संस्थेच्या आयएम पुंगळ्या शाहरुख्या आगीमुहूळ या नाटकाला जाहीर करण्यात आला. हे पुरस्कार येत्या 14 जूनला प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. इस्रायल आणि हमासमध्ये पुढच्या आठवड्यात ओलीस करारासंदर्भात चर्चा होणार आहे. इजिप्त कतार आणि अमेरिकेनं ही चर्चा होण्यासाठी मध्यस्थी केली होती. इस्रायलनं युद्धासंबंधी एक नवीन प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव काल पॅरिसमध्ये झालेल्या बैठकीत इस्रायली गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख डेव्हिड बर्निया यांनी सादर केला. आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरु होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं आतापर्यंत 2 वेळा तर सनरायझर्स हैदराबादनं एकदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. एफआयएच प्रो हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांना यजमान बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला. बेल्जियमनं भारताच्या महिला संघाला 2-1 अशा फरकानं हरवलं. भारताच्या पुरुष संघालाही निर्धारित वेळेत 2-2 अशा बरोबरीनंतर शूटआउटमध्ये 3-1 असा पराभव पत्करावा लागला. आता या दोन्ही संघांसमोर उद्या अर्जेंटिनाचं आव्हान असेल. जपानमधल्या कोबे इथं झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सिमरन शर्मा हिनं सुवर्णपदक जिंकलं. महिलांची काल झालेली 200 मीटर T12 स्पर्धा सिमरन हिनं 24.95 सेकंदात पूर्ण केली. या स्पर्धेत भारतानं 6 सुवर्णपदकांसह 17 पदकं पटकावली आहेत. बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात घोंगावत असलेल्या रेमाल चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून ते पश्चिम बंगालमधल्या सागर बेटाच्या दक्षिण आग्नेयाला सुमारे 270 किलोमीटरवर असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. हे चक्रीवादळ अधिक तीव्रतेने उत्तरेला सरकून आज मध्यरात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाला धडकेल. यावेळी 135 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहतील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान रेमाल चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कोलकाता विमानतळावरची वाहतूक आज दुपारपासून पुढच्या 21 तासांसाठी स्थगित करण्यात आली आहे. एकंदर 394 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात काल 61.76% मतदान. 7व्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारानंही धरला जोर. देशभरात विविध दुर्घटनांमध्ये 48 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 6 नवजात अर्भकांचाही समावेश. पायल कापडिया यांच्या ऑल वी इमॅजिन एज लाईट या चित्रपटानं प्रतिष्ठेचा ग्रँड पिक्स पुरस्कार पटकावत रचला इतिहास. आणि आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत आज विजेतेपदासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.